अध्याय 9 तो तेहने जाय तोवे ते योका जन्मा पाने आंधळा होडा महाल देख्या तोवे त्या चेलाय त्याल होद्या गुरुजी ओ का पापे कोई ओहडो आंधळो जन्मामा इन्हो या का या इहे आभा ईसुई जवाब देनो ये नायते या इहे आभे पाप को इहा एहको नायते यामाय देवा कामे ओवा या हटी ओहडो जन्माले इन्हो जे दोवाडिहा त्या कामे दिही है ताओ दु आफाल कोरा जोजे रात येणारी हे तेमाय कादाल बी काम कोता येणार नाही आय दुन्यामा हे ताओ दु आय दुन्या उजवाड होय एहको बोलीन तो बुयो थुपियो एन थुपे कोय ते चिखुल कोयो तो चिखुल त्या डोळा लाव्यो एन त्या लाख्या जो शिलोह म्हणजे दोवाडलो नावा तोळामा जाईन दो पासे ते जाईन दोव्या तोवे त्या डोळा कोय देखाता लाग्या यावोने शेजारी पाजारी एन जहाय त्याल पोयला भीक मागता देखला आता त्याहे आख्या भीक मागतो बोहणारो तो ओज नाही का कुलाक जाहे आख्या तो ओज बिहिराय आख्या नाय ओ त्या हरको झे ते आख्या आय तो झे यावोने त्याहे त्याल आख्या तो डोळा कहिको उघडाया ते जवाब देनो इसू नावा माहाय चिखुल कोईन मा डोळा लाव्यो एन मान आख्या शिलोह वोय जाईन दो माये जाईन दोव्या एन माल नजर येणी तोवे त्याहे त्याल आख्या तो केस है ते आख्या माल मालूम नाय पासे जो पोयला आंधळो आतो त्याल त्या पुरुषा असे ले गोया जे देही इसुई चिखुल कोईन त्या डोळा उघडला तो देही शाबात हातो याहाटी पुरुषाय पासी त्याल होद्या तोल नजर केहको येणी ते त्याल आख्या ते मान डोळाल चिखुल लाव्यो तो माये दोवी टाक्यो तोवे मान देखाता लाग्या यावने पुरुषा मान्याल कोलाक जा आखता लाग्या ई माहू देवापाने नाय कहा का तो शाबात पाळे नाय बिहिरा आखता लाग्या पापी माहू ओहडी नोवाय गोठी केहको कोई सोकी एहको त्या माईज फूट पोडी या हाटी पासा त्या त्या आंधळा लागता लाग्या ते तो डोळा उघडाव्या तर त्या बदल तू काय आखतो हो ते आख्या तो भविष्यवादी हे यहुद्याय त्या नोजर मिळला महा आईहे आभाल हादीन होदे ताओ होदू तो पोयलो आंधळो आतो एन आम्ही नजर मिळली हे ई खोरा मान्या नाय त्याय त्याल होद्या तुमे जो पोहो आंधळो जन्मामा येणेल तो ओझ है का ते आम्ही याल नजर केहको येणी त्या इहे अभे जवाब देनु का ओ आमे पोहो हे एन तो आंधळो जन्मेल ई आम्हाल मालूम हे तेरी आम्ही त्याल नजर केहको येणी ई आम्हाल मालूम नाय नाही ते त्या डोळा कुई उघडाव्या ई बी आम्हाल मालूम नाय त्याल होदा तो हारो वोयामा येनलो हे तो स्वतः बदल आखे त्या यह अभो यहुद्याल बियेत या हाटी त्या एहको आख्या कहा का ओ ख्रिस्त हे एहको कादा कबूल करी त्याले सोबाय बा टाकना एहको यहुद्याय आगलाज योकी कोई थोवली आती या हाटी त्या आह अभे त्याहा लाखेल तो हारो मोठो जायलो हे त्याल होदा पासे जो पोयलो आंधळा तो त्याल बिहरेदा हादी नाख्या देवाल मोठो को ती माहू पापी है ए आम्हाल मालूम है या वरने ते जवाब देनो तो पापी है का नाय ई मान मालूम नाय पेन मान यो गोठ मालूम है ती ई का आय पोयलो आंधळा तो पेन आमी माल देखाई है यावने त्याय त्या लाख्या ते तूल काय को या ते तो डोळा कहिको उघडाव्या ते त्या लाख्या आमीज माये तुम्हाल आख्या तरी तुमा ओनाया नाय पासी ओनाया मोरजी कहा को तहा तुम्हाल बी त्या चेला ओना मोरजी है का तोवे त्या है त्या चेहटा को नाख्या तू त्या चेलो है आमा मोशे चेला है जे देव मोशे आरे बोलियो ई आम्हाल मालूम है ओ केसने है ई आम्हाल मालूम नाय ते मा है त्याल जवाब देनो इस ते मोठी नवाय गोठ है का तो केसने है ई तुम्हाल मालूम नाय पेन ते ते मा डोळा उघडाव्या आफाल मालूम है का देव पापी लोखा ओनाय नाय ते जो कादो देवा भक्ती कोणार होय एन त्या मोर्जे प्रमाणे चालहे त्या तो ओनाई जन्मा पाने आंधवा डोवा कादे उघडिहा ई दुनिया सुरुवाते पाने ते आम्ही होदू ओनाये इन्हा नाय ओ देवा पाने नाय रोतो ते याल काय कोता येता नाय त्याहाय त्या लाख्या तू पापामाय जन्मा लेन हो एन आम्हाल हिकाडतो का पासे त्याहाय त्याल बाआ तांगाडी लेदो त्याहाय त्याल बाआ तांगाडी देन्हा ई इसू ओनायो एन तो त्याल मिव तोवे ते आख्या तू महा पोहावोय बोर सुथवतो का ते जवाब देनो महाराज माये जाओ बोर सुथोवा ओहडो तो कु है इसुई त्याल आख्या तुये त्याल देखलो है एन तो आरे आम्ही बोली रोई हो तोच तो है। ते आख्या मालका आय बोरस थवो एन तो त्या पागे पड़ियो। तो वे ईसु आख्या आय न्याय निवाड़ा हटी या दुनिया में येनलो है। या हटी का जहाल देखाय नाय त्याल देखाय वा एन जहाल देखाय है त्याल आंधळा हुआ। पुरुषा मने ज्या त्या पाय आता त्याहा ई वोखी नाख्या आमा भी आंधळा है जे का। ईसुई त्याल आख्या तुम्हा आंधळा रोता ते तुम्हाल पाप नाय रोता पेन आमहाल देखाय एह कोई तुम्हा आम्ही आगता या हाटी तुम्हें पाप तेहकोज रोहे।